नमस्कार, मी अदानी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड मधून बोलते आहे. मी आपण अदानी कॅपिटल मधून घेतलेल्या ट्रॅक्टर देय संबंधी कॉल केला आहे.
हो, मी रोख देय करणार आहे.
सर, आता तुम्ही तुमचे अदानी कॅपिटल लोन हप्त्याचे देय पेटीएम, फोन पे, भीम आणि अदानी कॅपिटल मोबाईल ऍप्लिकेशन मधून करू शकता.
अरे वा, ह्या सर्व ऍप्लिकेशन मधून मी कशा पद्धतीने देय करू शकतो?
अदानी कॅपिटलच्या लोन हप्त्याच्या देयासाठी फोन पे ऍप्लिकेशन ओपन करा. रिचार्ज अँड पे बिल्स ऑप्शन निवडा. लोन्स रिपेमेंट निवडा. सिलेक्ट युअर लेंडर वर क्लिक करा आणि सूचीमधून अदानी कॅपिटलला निवडा. तुमचा लोन अकाउंट नंबर नमूद करा. रक्कम निवडा व देय करा. लोन अकाउंट नंबर नमूद केल्यानंतर तुम्ही आपल्या नावाची खातर जमा करून अन्य कोणत्याही देयासाठी देयाची रक्कम बदलू शकता. इतर ऍप्लिकेशन साठी सुद्धा याच प्रकारे देय करता येते, जसे की पेटीएम आणि भीम. अदानी कॅपिटल ऍप डाउनलोड करण्यासाठी आपल्या अँड्रॉइड फोनच्या प्ले स्टोअर मध्ये सर्च बार वर क्लिक करा. अदानी कॅपिटल टाइप करा आणि अदानी कॅपिटल ऍपचा ऑप्शन निवडा. ऍप इन्स्टॉल करण्यासाठी इन्स्टॉल वर क्लिक करा. अदानी कॅपिटलचे देय देण्यासाठी अदानी कॅपिटल ऍप्लिकेशन ओपन करा. पे इन्स्टॉल ऑप्शन वर क्लिक करा. पेमेंट गेटवे ऑप्शन वापरून पे ऑनलाइन सिलेक्ट करा. तुमचा लोन अकाउंट नंबर एंटर करा. रजिस्टर्ड मोबाईल नंबर वर आलेला 6-digit OTP नंबर एंटर करा. रक्कम निवडा आणि देय करा. सर, आपण काळाच्या बरोबर चालून डिजिटल इंडियाचा स्वीकार करूया, त्यामुळे आपले जीवन उत्तम आणि सोपे होईल. तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही आमच्या इतर व्यापाऱ्यांना सुद्धा कशा प्रकारे देय करू शकता. एअरटेल फिनो पे नियरबाय सह आम्ही सहकार्य करार केला आहे आणि त्यांचा अनेक व्यापाऱ्यांसोबत सहकार्य करार आहे, जसे की रिचार्ज शॉप्स आणि किराणा दुकाने. तुम्ही त्यांच्या पत्त्याची माहिती अदानी कॅपिटल ऍप मधून किंवा मला कॉल करून किंवा आमच्या ब्रँच मधून मिळवू शकता. अन्य कोणत्याही माहितीसाठी ग्राहक आमच्या टोल फ्री नंबर वर कॉल करू शकतात. 1800-2100-444.